राधिकेनं सांज सकाळी कृष्णाचं नाव घ्यावं. कन्हैया नाही दिसला तर चिंतातूर होणं म्हणजे अजबच नाही का? आणि कान्हानं थोडी मस्करी केली की लगेच त्याची कागाळी आणि तक्रार करणं म्हणजे हे सगळं कौतुकच.